नमस्कार, परांची बिल्डर्स फंड अभय बोलते आहे.
नमस्कार, परांची बिल्डर्स फंड अभय बोलते.
तुम्ही सध्या काही प्रॉपर्टी सर्च करताय का परचेस करण्यासाठी?
प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी तुम्ही काय बघताय का मॅडम सध्या?
अच्छा, कुठल्या एरियात बघताय? मला कळू शकेल का मॅडम?
ओके, अजून बघा वगैरे साईडला बघताय का तुम्ही?
ओके, तुमचं बजेट काय मॅडम?
ओके, तुमचं बजेट कळू शकेल मॅडम मला?
34-35.
मॅडम 34-35 पर्यंत आमच्याकडं काहीच अवेलेबल नाही सध्या.
परासो करण्यास बोलते मॅडम मी.
नाही मॅडम, भोगावला
हो मॅडम, भोगावला आहे पण ते 35 जागाला आहे. 1 BHK पण त्याचं पोझिशन तुम्हाला December 2024 मध्ये भेटेल मॅडम.
हो बरं, त्यांनी विजिट केलं ते काढून दिली ना भोगावला?
अच्छा, हॅपीनेस आपला मॅडम.
हो हो, हॅपीनेस. हा हा मॅडम, मला तुमचं नाव कळू शकेल का?
ओके मॅडम. ओके,
मग मॅडम तुम्ही आता हे ऑपरेटरला व्हिजिट करू शकता का?
ओके,
मी तुम्हाला सॅटर्डेला सकाळी कॉल करतो मॅडम कन्फर्म करण्यासाठी, चालेल का?
हॅलो हॅलो
हॅलो